मंदाकिनी चव्हाण ना
यात बसा.
टाके चांगले तुमचे सरांनी पाहिले, काय प्रॉब्लेम नाही. डिस्चार्ज कार्ड आणले. मला तुमचा आधीचा त्रास सांगा ना जरा, काय काय होतं, कसं कसं होतं, काय दुखलं होतं नेमकी आणि कशासाठी ऑपरेशन करावं लागलं. वय किती तुमचं?
47.
बरं, काय त्रास होत होता?
म्हणजे चालायचा प्रॉब्लेम होत होता, चालायला व्यवस्थित एवढं येत नव्हतं आणि जेवण वगैरे जात नव्हतं, ते सारखं दुखायचे पाठ वगैरे.
सो पाठ दुखीचा त्रास होता. काय दुख, काय झाल्यावर पाठ दुखायची तुमची, काय केल्यावर पाठ दुखायची?
अंगावरनं ते अंगावर वळता येत नव्हतं. झोपताना जास्त त्रास व्हायचा.
आडवं पडल्यावर,
झोपल्यावर
तर झोपेत कूस बदलता,
कूस बदलता.
जमिनीवर बसणं, उठणं,
उठताना पण म्हणजे खाली बसायला यायचं पण उठताना त्रास होत होता. हात टेकून असं उठावं लागायचं आणि दुखायचं.
ओके, हे किती दिवस चाललं?
वर्षभर.
मोठ्यान बोला ना तुम्ही, असं
वर्षभर तर चालूच होता.
वर्षभर अंगावर काढले. बर, आणि त्रास नंतर नंतर नव्हता सहन होत ना, असं झालं का? किती दिवस झाले सहन होत नव्हता?
सहन होत नव्हता म्हणजे ते म्हणजे दुखतच होत. म्हणजे त्या गोळ्या चालू करायच्या होत्या, 2 महिने गोळ्या घेतल्या मी, पण ते जास्त त्रास झाल्यामुळे गोळ्या घेतल्या नाही, तर बंद केल्या गोळ्या. म्हणजे गोळी वगैरे काहीच नव्हती चालू.
बर, तुमचं घर घर काम करायला वगैरे काय कसं करायचं?
मेसचं काम होतं
माझं. मग ते काम करता यायचं?
नाही नाही, एवढ्यातल्या एवढ्यात नव्हतं येत.
काय तुम्ही सांगा का बरं?
ते दुखण्यामुळेच बंद ठेवलं होतं. आता
मग पैशाचं इन्कम कसं?
इन्कम सोर्स नाही, कारण मीच करत होते ना
सगळं बंद. बर, आणि आमच्याबद्दल कोणी माहिती दिली तुम्हाला?
आम्ही
कुठले
आपले मेडिकल
वाले खुर्ची पुढे गेलो. तुम्ही सांगा त्यांना काय त्रास होता,
त्यांना
स्पष्ट नीट बोला.
त्यांना म्हणजे कसं होत होतं की जेव्हा ते हे झालं, त्यांचे जेव्हा गोळ्या बंद झाल्यानंतर त्यांनी मग आम्ही म्हणजे ते हे झाल्यानंतर त्यांनी बेड रेस्ट घालत नव्हतं काही जास्त फिरत.
एक मिनटं, बेड रेस्टचं काय?
त्या गोळ्या घेतल्यानंतर पूर्ण 2-3 महिने बेडवरच होते. मला त्या गोळ्यांनी का कोण जाणे, पण बेडच पकडला होता मी, हालचाल होत नव्हती.
तेव्हा तो क्रॅक होतो ना, तेव्हा ते क्रॅक असताना म्हणजे त्या गोळ्या घेतल्यानंतर जो क्रॅक होता, त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला असं जोडीत नाही गोळ्या.
चाललं फिरणं
दोन महिने आमचं तसं होतं.
कसं होतं काय नेमकं?
जोडीतनं न्यावं लागायचं आणि त्यांना लेप लावल्यानंतर तो जो गॅप होता तो हाडवेजून तो लेप जोडून आला. त्याच्यानंतर मग पुढे मसाज करून मग ते उठून बसायला लागले, चालायला लागले.
नाही, 2 महिने पाय हलत होते का?
2 महिने माझी हालचाल नव्हती एवढी होत, म्हणजे फक्त जागेवर असं एवढंच, असं जास्त होत नव्हतं. आणि मग त्या गोळ्या मी बंद केल्या, गोळ्या चालू केल्यानंतर हे सगळं झालं. मला
टीबीच्या गोळ्या
मग त्या गोळ्या बंद केल्यानंतर मग मसाजवाली वगैरे जरा लावली, मग थोडी थोडी हालचाल व्हायला लागली. पण आता मग गोळ्या तर त्या चालू करायला पाहिजेत ना.
डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं तिथं जो पैसे तो काढल्यानंतर नाही तर तुम्हाला म्हणजे पॅरालिसिस वगैरे असतो.
आमच्याबद्दल कोणी सांगितलं तुम्हाला?
आम्हाला तुमच्याबद्दल म्हणजे आमच्या जे आमच्या खाली जे मेडिकलवाले आहेत ते म्हणले की जर तुम्हाला एवढं जमत नसेल तर तुम्ही भारतीय विद्यापीठला ऑपरेशन करा वगैरे. मग ते आमच्या मेडिकल खाली जे आहे तर मी म्हणलं आता कसं करायचं काय, तर मग त्यांनी मला म्हणले माझे मित्र आहेत तिथं त्यांच्याकडे जावं ते तुम्हाला. मी इथं आल्यावर त्यांना फोन लावला की ते आपले सर
शुभम
तेव्हा मी ते त्यांनी त्यांना सांगितलं होतं की कुठं पाठवतं ते सांगतील. मग त्यांनी सांगितलं
ठीक आहे. मला तुमचं चालणे फिरण्याबद्दल सांगा थोडं, किती चालता यायचं ना थांबता?
आत्ता
आधी
आधी का? आधी थोडंसं चालायला यायचं, म्हणजे असे पाय भरून यायचे जास्त. आत्ता ऑपरेशन केल्यानंतर थोडं थोडं चालते, थोडं थोडं कमी झालं आहे, म्हणजे असं जास्त नाही होत आहे.
दुखत नाही आहे?
नाही.
काय काय सुधारणा झाली ऑपरेशन पासून?
सुधारणा म्हणजे आता तसं तर आता टाके झाल्यापासून जरा जास्त एवढं काही मी हे केलेलं नाही आहे. जागेवरच आपला व्यायाम तुम्ही सांगितलेला तेवढं करत होते, थोडंसं चालायचं थोडंसं बसायचं असं करत होते.
दुखणं किती कमी आलंय?
कमी आता हे पाठ तर दुखायची कमी झाली आहे.
एक रुपया किती?
चाराणे वगैरे कमी झालेली आहे. फक्त ही साईड आहे ना, जेव्हा मी आता कूस बदलते ना ही साईड जरा दुखते, म्हणजे मला वाटतं ते जास्त असल्यामुळे पण दुखत असेल.
ॲक्च्युली मी काय मार्क केलं की परवापासून म्हणजे त्यांच्या आवाजातून नाही फरक पडला. काल परवापासून ते म्हणले मला बरं वाटते. तोपर्यंत ते सारखे सोडणे का आम्ही म्हणायचो एवढं मोठं झालं आहे पण कालपासून एकदमच खूप फरक पडले. छान
घरकामं वगैरे चालू केले तुम्ही करायचे करू शकता काय हरकत नाही. त्या टीबीच्या गोळ्या घेणं फार गरजेचं आहे बरं
म्हणजे. पण काय होतंय माहितीये का मला ते गोळ्या घेतले ना एक तर मी नाश्ता वगैरे केल्यानंतर त्या गोळ्या घेतल्या की वॉमिटिंग होते.
उपाशीपोटी घ्यायच्या सांगितलं नाही तुम्हाला गोळ्या एक गोळी त्याची उपाशीपोटी घ्यायची असते.
हो आपल्या इथं हे कोणी हे कोणी हे तुम्हाला सांगितलं नाही का यांनी सगळं.
तुम्हाला टीबीच्या गोळ्या जेव्हा दिल्या आपल्याकडून तेव्हा सांगितलं नव्हतं कुठली गोळी कशी घ्यायची काय
घ्यायची.
एका तासाभरात म्हणे तुम्ही 5-5, 10-10 मिनिटाच्या अंतराने त्या गोळ्या
घ्या. चार पाच
गोळ्या दिल्यात त्यांनी मला. पण मी काय केलं मी नाश्ता थोडासा केला नाश्त्यानंतर एक गोळी घेतली 5 मिनिटानंतर एक गोळी
घेतली. सांगितलं तुम्हाला असं करून
म्हणजे नाश्त्यानंतर घेतलं तरी चालेल म्हणे असं म्हणले.
परत एकदा कन्फर्म करून घ्या.
अच्छा
एकदा जाऊन विचारा त्यांना
कारण मध्ये वॉमिटिंग झाले की मग सगळं होऊन जात.
कारण त्या गोळीने वॉमिटिंग होणं हे होतं सुरुवातीला म्हणून गोळ्या घ्यायच्या नाही असं करू नका.
नाही नाही घेते मी पण म्हणजे असं होतं म्हणजे
सांगतो होतं तसं वॉमिटिंग वगैरे.